स्वाध्याय 3:6 ऐकूया आणि वाचूया.
राजेंद्रने घड्याळ बघितले. 8:17 झाली होती. आईने त्याला विचारले, काय रे आज तू कामाला जात नाहीस का? तो म्हणाला, मी आज नाही जात आई. आई बाबांना म्हणाली, तो आज कामाला जात नाही आहे. बाबा म्हणाले, अरे हो आज रविवार, आज तर सुट्टी आहे ना. राजेंद्र म्हणाला, हो पण माझ्यासाठी नाही, मी रविवारी सुद्धा रिक्षा चालवतो. रविवारी प्रवासी तर असतातच ना, पण आज मी जात नाहीये.